chinimandi.com पॉडकास्ट।
राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 48 तासात पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यासह राज्यातील काही भागात 48 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे। हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल, पण मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी वर्तवली आहे। यानंतर 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कमी होईल, पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे असंही कश्यपी यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच कोल्हापूरसह 4 जिल्ह्यात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला 9 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे। जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सूननं देशासह मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राला चांगलंच झोडपून काढलं आहे। राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सूननं आपल्या परतीचा प्रवास सुरू केल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे।